सॉफ्ट न्यूज. ज्वेलरी दुकानातील कामे हातोहात वेगळी करा. आपल्यासाठी लिहित आहेत श्री कैलास भट. इन्फिनिटी ज्वेल पॉस ॲप्लिकेशन संदर्भातील मागच्या दोन लेखांमधून आपण सेल्स काउंटरवरील कस्टमरच्या सर्व ट्रान्झॅक्शन एंट्रीज एफिशियंट कशा करता येतात आणि सेल्स काउंटरवरील ॲक्टिव्हिटीज एफिशियंटली कशा मॅनेज करता येतात हे पाहिलेले आहे. आजच्या लेखामध्ये ज्वेलरी दुकानातील इतर कामे हातोहात वेगळी करण्यासाठी इन्फिनिटी ज्वेल पॉज ॲप्लिकेशनची कोणती फीचर्स कशी उपयोगी पडतात हे आपण पाहू. जसे ॲड टॅग इमेज. ॲड टॅग इमेज या ऑप्शनमधून टॅबच्या कॅमेराचा वापर करून सेल्स पर्सन त्याच्या काउंटरवरच्या आयटमचे फोटोज इमेजेस घेऊन ते लेबल टॅगला स्टोअर करू शकतो. पुढे जाता ऑथोराइज्ड पर्सनने अप्रूव्ह केल्यानंतर त्या इमेजेस स्टॉक आणि कॅटलॉगमध्ये दिसू लागतात. त्याचप्रमाणे इन्फिनिटी ज्वेल पॉज ॲप्लिकेशनमध्ये आपण इमेजवर प्रोसेसिंग करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करणे, लोगो ॲड करणे, क्रॉप, रिसाईज असे एडिटिंग करू शकतो. फिजिकल स्टॉक टेकिंग. फिजिकल स्टॉक टेकिंगचा वापर करून आपण काउंटरवरील लेबलचे फिजिकल स्टॉक टेकिंग करू शकतो, ज्यामध्ये लेबल स्कॅन करण्यासाठी टॅबच्या कॅमेराचा वापर करून लेबल स्कॅन करू शकतो किंवा मॅन्युअली बारकोड लेबल नंबर एंटर करून फिजिकल स्टॉक भरू शकतो. क्लोजिंग स्टॉक एंट्री. क्लोजिंग स्टॉक एंट्री या ऑप्शनचा वापर करून सेल्स पर्सन डे एंडला त्याच्या काउंटरला त्याला असाईन केलेल्या आयटमचा क्लोजिंग स्टॉक असाईन केलेल्या ऑप्शननुसार म्हणजे पीसेस, लेबल, ग्रॉस वेट, पीसेस ग्रॉस वेट, लेबल ग्रॉस वेट असा फिल करू शकतो आणि लॉक करू शकतो. या लॉक केलेल्या क्लोजिंग स्टॉकचे पासिंग मॅनेजरला सॉफ्टवेअरमध्ये करता येते. डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्सचा वापर करून आपण आजच्या दिवसाच्या डॉक्युमेंटची रिप्रिंट इन्फिनिटी ज्वेल पॉजमधून काढू शकतो. त्याचप्रमाणे जर रोलला कॅन्सल रिस्टोअर परमिशन असेल तर तो यूजर संबंधित डॉक्युमेंट इन्फिनिटी ज्वेल पॉजच्या सहाय्याने कॅन्सल किंवा रिस्टोअर करू शकतो. कस्टमर अरायवल. कस्टमर अरायवल ऑप्शनमधून वेलकम पर्सन कस्टमरचा एंट्री फॉर्म फिल करू शकतो, ज्यामध्ये तो त्या कस्टमरच्या डिटेल्स व त्याचे पर्पज ऑफ व्हिजिट एंटर करू शकतो. या माहितीवरून सेल्समनला ब्रांचमधील ॲक्टिव्ह कस्टमरची लिस्ट कळणार आहे आणि कोणत्या कस्टमरला कोणता आयटम हवा आहे किंवा त्याचा ब्रांचला व्हिजिट देण्याचा पर्पज काय आहे ते कळणार आहे. कस्टमर एक्झिट. कस्टमर एक्झिट या ऑप्शनमधून सेल्समन किंवा फीडबॅक पर्सन कस्टमरने परचेस केलेल्या आयटमसाठीचे त्याचे परचेस रिझन किंवा ऑर्नामेंट यूजची माहिती घेऊ शकतो. त्याचप्रमाणे नॉन परचेस आयटमचे कॅन्सलेशन रिझन आणि नॅरेशन घेऊ शकतो, ज्यावरून आपणास फूटफॉल आणि सेल्स कॉन्व्हर्सेशनची माहिती मिळते. रेट डिस्प्ले. या ऑप्शनद्वारे इन्फिनिटी ज्वेल पॉजमध्ये करंट प्युरिटी मेटल टाईप वाईज रेट पाहायला मिळतात. ज्या यूजरला रेट एंट्रीची परमिशन आहे तो यूजर दररोज टुडेज रेट सेट करू शकतो. तर इन्फिनिटी ज्वेल पॉज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने आपण देखील आपल्या दुकानातील कामे इकडे आले तिकडे झाले असे हातोहात फास्ट करू शकतो आणि वाढत्या वर्किंग एफिशियन्सीचा आनंद घेऊ शकतो.